नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. मावळत्या वर्षानं भारताला दिला आणखी आत्मविश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. भारत सुरक्षेशी तडजोड करत नसल्याचं जगानं अनुभवलं, पंतप्रधान. पंतप्रधानांनी केली क्रिकेटमधील कामगिरीची प्रशंसा. आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा. अन्य 28 महानगरपालिकांसाठीही आघाडीची चर्चा. आता सविस्तर बातम्या. नववर्ष 2026 देशवासियांना शुभेच्छा देताना मावळत्या वर्षानं स्वदेशीच्या माध्यमातून भारताला आणखी आत्मविश्वास दिला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रम मालिकेतल्या 129 भागामध्ये देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
साल के अंत में अयोध्या में राम मंदिर पर ध्वजारोहण के कार्यक्रम ने हर भारतीय को गर्व से भर दिया. स्वदेशी को लेकर भी लोगों का उत्साह खूब दिखाई दिया. लोग वही सामान खरीद रहे हैं जिसमें किसी भारतीय का पसीना लगा हो और जिसमें भारत की मिट्टी की सुगंध हो. आज हम गर्व से कह सकते हैं 2025 ने भारत को और अधिक आत्मविश्वास दिया है.
यावेळी त्यांनी सरत्या वर्षातील अनेक घटनांचा आढावा घेत स्मरण केलं. ऑपरेशन सिंदूर हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचं प्रतीक असून भारत आपल्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड करत नसल्याचं जगानं पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज का भारत अपनी सुरक्षा से कोई समझौता नहीं करता. ऑपरेशन सिंदूर के दौरान देश के कोने कोने से माँ भारती के प्रति प्रेम और समर्पण की तस्वीरें सामने आई. लोगों ने अपने अपने तरीके से अपने भाव व्यक्त किए.
पुढच्या महिन्यात आपण देशाचा 77 प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपलं हृदय स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांबद्दल कृतज्ञतेने भरून येतं, असं मोदी म्हणाले. ओडिशाच्या स्वातंत्र्यसेनानी पार्वती गिरी यांची जानेवारी 2026 जन्मशताब्दी साजरी केली जाईल. वयाच्या 16 वर्षी त्यांनी भारत छोडो चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीनंतर गिरी यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि आदिवासी कल्याणासाठी समर्पित केलं. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली. त्यांचं प्रेरणादायी जीवन प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करत असल्याचं ते म्हणाले. आपल्या देशाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे वर्षभर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उत्सवाचं वातावरण असतं. हे सांगत गुजरातमधील रणोत्सव 23 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आणि तो 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात कच्छची विविध लोकसंस्कृती, लोकसंगीत, नृत्य आणि हस्तकला यांचं दर्शन घडतं. कच्छच्या पांढऱ्या रणाची भव्यता पाहणं हा खरोखरच एक आनंददायी अनुभव असल्याचं ते म्हणाले. देशातील पारंपरिक कला केवळ समाजाला सक्षमच बनवत नाहीत तर लोकांच्या आर्थिक प्रगतीचं एक मोठं माध्यम बनत आहेत. पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातील गौरवपूर्ण कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले,
हमारी पुरुष क्रिकेट टीम ने ICC चैंपियंस ट्रॉफी जीती. महिला क्रिकेट टीम ने पहली बार विश्व कप अपने नाम किया. भारत की बेटियों ने विमेन्स ब्लाइंड T20 वर्ल्ड कप जीतकर इतिहास रच दिया. एशिया कप T20 में भी तिरंगा शान से लहराया.
आंध्र प्रदेशच्या नरसापुरम जिल्ह्यातल्या महिलांच्या हातातील लेस क्राफ्टची चर्चा आता संपूर्ण देशात पसरत असल्याचं मोदी म्हणाले. आंध्र प्रदेश सरकार आणि नाबार्ड हे एकत्र येऊन कारागिरांना नवीन डिझाईन शिकवत आहेत. या लेसला GI टॅग मिळाला असून यापासून 500 अधिक उत्पादनं बनवली जात असल्याचं मोदी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्लातील जेहनपोरा इथले उंच ढिगारे हे नैसर्गिक नसल्याचं मोदी यांनी सांगितलं. नंतर फ्रान्समधल्या एका संग्रहालयाच्या भांडारात एक जुना अस्पष्ट फोटो सापडला. बारामुल्लाच्या त्या फोटोमध्ये 3 बौद्ध स्तूप दिसत होते. इथूनच काळानं एक वळण घेतलं आणि काश्मीरच्या वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर आल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. हा सुमारे 2000 इतिहास आहे. काश्मीरमधला जोहानपोराचा हा बौद्ध परिसर आपल्याला काश्मीरचा भूतकाळ काय होता, याची ओळख किती समृद्ध होती याची आठवण करून देत असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदल तळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी INS वाघशील पाणबुडीतून प्रवास केला. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यावेळी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली. या संस्थेच्या स्थापनेतही अशाच वैश्विक विचाराचं स्वरूप दिसून येतं असं ते म्हणाले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बॉम्ब निकामीकरण प्रणाली कार्यक्षमता मूल्यमापन आणि आवश्यकता हे भारतीय मानक प्रकाशित केलं. बॉम्ब निकामीकरण कार्यामध्ये सुरक्षितता आणि मानकीकरण अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हे मानक तयार करण्यात आलं आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईत 227 जागांपैकी 62 जागा वंचित आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या आघाडीची घोषणा केली. संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हा या दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षातील मैत्री ही नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितलं. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं सांगतानाच राज्यातील अन्य 28 महानगरपालिकांसाठीही आघाडीची चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली असून दोन्ही पक्ष 51-51 जागेवर लढणार आहेत. माजी मंत्री शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी आज सोलापूरमध्ये याची माहिती दिली. भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव न आल्यानं अनेक दिवस चाललेली चर्चा निष्फळ ठरल्यानं त्यांनी यावेळी सांगितलं. या महापालिका निवडणुकीत मतदारांचा कौल निश्चित या युतीला मिळेल असं म्हेत्रे यावेळी म्हणाले. लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची आज सुरुवात झाली. मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधिवत घटस्थापना केली गेली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. 7 दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी 12 पूर्णाहुती आणि त्यानंतर घटोत्थापनानं होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान 4था T20 सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. 5 मालिकेत भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं पालघर जिल्हा परिषद पुढाकारातून पालघर जिल्ह्यातल्या वाडा खडकोना ग्रामपंचायत हद्दीत सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड येत्या मंगळवारी 30 डिसेंबरला होणार आहे. राधाकिशन पठारे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. उमेदवारी अर्जाची छाननी, माघार, अंतिम उमेदवार यादी घोषित करणं, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी या प्रक्रिया राबवून नवीन सभापतीची निवड केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मावळत्या वर्षानं भारताला दिला आणखी आत्मविश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत सुरक्षेशी तडजोड करत नसल्याचं जगानं अनुभवलं, पंतप्रधान. पंतप्रधानांनी केली क्रिकेटमधील कामगिरीची प्रशंसा. आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा, अन्य 28 महापालिकांसाठीही आघाडीची चर्चा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.